श्रीपतीचे पंढरीला लागे भाग्य वैकुंठीचे मूर्त रूप जेते ध्यान श्रीपतीचे झुंडीत शोधित सखा पांडुरंग भक्ती सखा पांडुरंग भक्ति बुनिया आली चंद्र भागा तीर्थ रोज घेता देव चरणाचे उजळे पावित्र जिच्या जीवनाचे मूर्त रूप जेथे ज्ञान श्रीपती प्रेमाचा पाईक पंढरीला येता पुत्र पुंडलिक माय पित्याचा प्रेमाचा पाईक पंढरीला येता पुत्र पुंडलिक वेळ लागुनीचा भक्त दर्शनाचे विटे वडी उभे द्वैत विठ्ठलाचे मूर्त रूप देते ध्यान श्रीपतीचे आषाढीला होता वैष्णवांची दाटी नाम प्रलयात पुढे सर्व श्रेष्ठी आषाढीला होता वैष्णवांची दाटी नाम प्रलयात पुढे सर्व श्रेष्ठी युगे अठ्ठावीस परदेवतीचे जो जगीत जेथे पान पिंपळाचे मूर्त रूप जेथे ध्यान श्रीपतीचे पंढरीला लागे भाग्य वैकुंठीचे ते